नमस्कार, आज आपण डेटा स्ट्रक्चर याविषयीची माहिती बघूया. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर डेटा एलिमेंट्स मध्ये जे काही इंटर रिलेशनशिप असेल तर त्याच्याशी रिलेटेड डेटा आणि त्याचा रेकॉर्ड कसा ठेवायचा, तो कसा मॅन्युप्युलेट करायचा किंवा तो कसा स्टोअर करायचा, तसेच तो कसा रिप्रेझेंट करायचा, हे सर्व जे काही मॅनेजमेंट असेल ते म्हणजे डेटा स्ट्रक्चर. म्हणजे ही सगळी मॅनेजमेंट डेटा स्ट्रक्चर मध्ये होते. शॉर्ट मध्ये जर डेटा स्ट्रक्चर सांगायचे झाले तर डेटा स्ट्रक्चर हे स्पेशलाइज्ड फॉर्मॅट आहे. कशासाठी? तर डेटा स्टोअर करण्यासाठी आणि डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी. डेटा स्ट्रक्चरचे जनरल टाइप्स म्हणजे अरे, फाईल, रेकॉर्ड, टेबल आणि ट्री. कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये आपण डेटा स्ट्रक्चर सिलेक्ट करतो तर त्याचा मुख्य पर्पज म्हणजे व्हेरियस अल्गोरिदम्सवर वर्किंग करण्यासाठी या डेटा स्ट्रक्चरचा आपण उपयोग करतो. म्हणून डेटा स्ट्रक्चरला ब्रांच ऑफ द कम्प्युटर सायन्स म्हटलेले आहे. आणि हा डेटा स्ट्रक्चर आपण ज्या वेळेला अल्गोरिदम मध्ये यूज करतो त्यावेळेला डेटा फ्लोवर कंट्रोल ठेवून कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस करतो आणि अल्गोरिदमची इफिशियन्सी कशी वाढेल यासाठी डेटा स्ट्रक्चर आपण डिझाईन आणि इम्प्लिमेंट करतो. तर ही झाली डेटा स्ट्रक्चरची थोडक्यात माहिती. डेटा स्ट्रक्चरचे क्लासिफिकेशन कुठल्या पद्धतीने होते तर आता आपण हे जाणून घेऊ. तुम्हाला मी डेटा स्ट्रक्चरच्या काही पीपीटी दिलेल्या आहे, त्यामध्ये सेकंड नंबरच्या स्लाइडवर तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचे क्लासिफिकेशन दिसेल. डेटा स्ट्रक्चरचे दोन प्रकारात क्लासिफिकेशन केले आहे, एक म्हणजे सिंपल डेटा स्ट्रक्चर आणि दुसरे म्हणजे कंपाऊंड डेटा स्ट्रक्चर. याच कंपाऊंड डेटा स्ट्रक्चरचे आणखी दोन प्रकारात विभाजन केलेले आहे, ते म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि दुसरे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. लिनियर डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण द्यायचे झाले तर स्टॅक, क्यू आणि लिस्ट. हे आपण पुढे बघणारच आहोत की स्टॅक काय आहे किंवा क्यू काय आहे किंवा लिस्ट काय आहे. त्याचप्रकारे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण म्हणजे ट्री, ग्राफ. तर आता सिंपल डेटा स्ट्रक्चर काय हे आपण बघू. सिंपल डेटा स्ट्रक्चर हे प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरच्या मदतीने कन्स्ट्रक्टेड आहे. एखाद्या कम्प्युटर लँग्वेजचे स्टँडर्ड डेटा टाइप्स कसे रिप्रेझेंट करावे यासाठी आपण प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर वापरतो. जे व्हेरिएबल्स, ॲरेज, पॉइंटर्स, स्ट्रक्चर्स, युनियन्स हे सर्व प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरचे उदाहरणे आहेत. आता हा झाला सिंपल डेटा स्ट्रक्चर. आता आपण कंपाऊंड डेटा स्ट्रक्चर बघू. कंपाऊंड डेटा स्ट्रक्चर सुद्धा प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरच्या मदतीने कन्स्ट्रक्टेड आहे आणि त्याला एक स्पेसिफिक फंक्शनॅलिटी आहे. कंपाऊंड डेटा स्ट्रक्चर हा यूजर थ्रू डिझाईन झालेला आहे आणि त्याचे क्लासिफिकेशन आपण बघितलेच. ते दोन प्रकारात आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तर हा लिनियर डेटा स्ट्रक्चर काय? पॉइंटर्सच्या साह्याने नोडचे कलेक्शन हे लॉजिकली ऍडजसंट केले जाते, हेच म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे तो डेटा आपण सिक्वेन्शियली इन्सर्ट करणार. म्हणजे जसे की हॅलो वर्ड आहे, तर त्यात आपण आधी एच इन्सर्ट करणार, मग ई इन्सर्ट करणार, मग एल, मग पुन्हा एल, आणि मग नंतर ओ. या पद्धतीने तो सिक्वेन्शियली डेटा इन्सर्ट होणार. तर आता या लिनियर डेटा स्ट्रक्चरवर कुठले ऑपरेशन आपण करतो, तर ते म्हणजे ऍड अन एलिमेंट, डिलीट अन एलिमेंट, ट्रायव्हर्स, सॉर्ट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स, सर्च फॉर अ डेटा एलिमेंट. ह्या सर्व फंक्शनॅलिटीज यूज करून आपण डिफरंट टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर तयार करू शकतो. याचे एक्झाम्पल म्हणजे स्टॅक, क्यू, टेबल, लिस्ट अँड लिंक लिस्ट. हे लिनियर डेटा स्ट्रक्चरचे एक्झाम्पल झाले. आता आपण बघू नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर कॅन बी कन्स्ट्रक्टेड ऍज अ कलेक्शन ऑफ रँडमली डिस्ट्रीब्युटेड सेट ऑफ आयटम जॉईन टुगेदर बाय युझिंग अ स्पेशली पॉइंटर. यामध्ये ऍडजसन्सीची रिलेशनशिप ही डेटा आयटम्स मध्ये मेंटेन केली जात नाही. नॉन लिनियर म्हणजे की तो डेटा सिक्वेन्शियली न इन्सर्ट होता रँडमली इन्सर्ट होणार. हेच काय झाले तर नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. ज्या पद्धतीने आपण लिनियर डेटा स्ट्रक्चरचे काही ऑपरेशन्स बघितले, त्याच पद्धतीने आपण नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचे ऑपरेशन्स बघू. ते म्हणजे ऍड एलिमेंट्स, डिलीट एलिमेंट्स, डिस्प्ले द एलिमेंट्स, सॉर्ट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स, सर्च फॉर अ डेटा एलिमेंट. याचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर ट्री, डिसिजन ट्री, ग्राफ अँड फॉरेस्ट. तर आता आपण हे डेटा स्ट्रक्चरचे क्लासिफिकेशन बघितले, त्यात आपण सिम्पल डेटा स्ट्रक्चर्स बघितले, कंपाऊंड डेटा स्ट्रक्चर्स बघितले, लिनियर डेटा स्ट्रक्चर्स पाहिले, त्याचप्रमाणे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स पाहिले. लिनियर डेटा स्ट्रक्चर्स मध्ये आपण स्टॅकचे उदाहरण घेतले. तर आता हा स्टॅक काय आहे हे आपण बघू. कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये स्टॅकचा उपयोग होतो. स्टॅकचे उदाहरण आपल्याला रोजच्या व्यवहारातील, तर ते म्हणजे पिन स्टँडचे घेता येईल. ते कसे, तर या पिन स्टँडचा वापर आपण अनेक ठिकाणी करतो. सगळ्यात जवळचे ठिकाण म्हणजे बँकेचे कॅश काउंटर. तुम्ही सर्वजण बँकेमध्ये कधी ना कधी तरी गेलेच असाल ना, तर तिथे बघा कॅश काउंटरवर या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅशियर काय करतो, तर कंझ्युमर कडून आलेले रिसिप्ट तो कलेक्ट करतो आणि पिन स्टँड मध्ये टाकतो. ती रिसिप्ट तो एकावर एक या पद्धतीने टाकत जातो. पण तो ती रिसिप्ट मध्येच नाही टाकू शकणार ना, की सपोज रांगेत चार कस्टमर आहेत आणि पहिल्या कस्टमरची रिसिप्ट टाकली, मग दुसऱ्या कस्टमरची रिसिप्ट टाकेल आणि तिसऱ्याची टाकेल आणि चौथ्याची टाकताना तो तिसरी रिसिप्ट काढेल आणि मग चौथी टाकेल, असं तो नाही करणार. तो एका पाठोपाठ ज्या क्रमाने कस्टमर येतील त्याच क्रमाने तो ती रिसिप्ट त्या पिन स्टँड मध्ये टाकत असतो. जेव्हा त्याचे सर्व वर्क संपते तिथले बँकेतले आणि त्याला काही कॅल्क्युलेशन करायचे असतात, त्यावेळेला कॅशियर काय करतो, तर त्या रिसिप्ट एक एक काढत असतो. तर तो काढताना आधी सर्वात वरची जी रिसिप्ट असेल, म्हणजे त्याने ती रिसिप्ट लास्ट इन्सर्ट केलेली असते त्या पिन स्टँड मध्ये, ती रिसिप्ट तो सर्वात आधी काढतो आणि त्यानंतर तो बाकीच्या रिसिप्ट काढून सर्वात लास्ट जी रिसिप्ट असते ती त्याने सर्वात फर्स्ट इन्सर्ट केलेली असते ती रिसिप्ट तो सर्वात शेवटी काढतो. यावरून तुमच्या लक्षात येते का की यासाठी एक सिंपल रूल झाला, तो म्हणजे कसा, लास्ट इन फर्स्ट आउट. आणि हाच रूल यूज करून डेटा स्ट्रक्चर मध्ये स्टॅक हा तयार होतो. आणखी एक स्टॅकचे उदाहरण म्हणजे घरात जेव्हा तुमची आई पोळ्या करते तर पोळ्या करताना एकावर एक अशी ती पोळी ठेवते आणि ज्या वेळेला तुम्हाला ती पोळी वाढणार त्यावेळेला ती सर्वात वरची पोळी उचलणार आणि तुम्हाला वाढणार. म्हणजे इथे सुद्धा सेम तोच रूल वापरला गेला, लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जी सगळ्यात शेवटी पोळी ती करणार ती पोळी सगळ्यात आधी ती वाढणार. तर हे एक स्टॅकचं उदाहरण तुमच्या दैनंदिन जीवनातलं आहे. याचे आणखी उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही हॉटेलमध्ये गेलेला आहात, हॉटेलमध्ये वेटर काय करतो, एकावर एक प्लेटचे सेट घेऊन येतो आणि तो प्लेट आपल्याला सर्व्ह करतो. तर बघा, तो सर्व्ह करताना काय करतो, सर्वात वरची प्लेट तो सर्व्ह करणार, त्याच्यानंतर सेकंड, थर्ड आणि सगळ्यात लास्ट शेवटची, जी त्याने प्लेट अरेंज करताना सर्वात आधी ठेवलेली असेल ती प्लेट तो सर्वात लास्ट आपल्याला सर्व्ह करेल. तर हे एक स्टॅकचे चांगले उदाहरण आहे. तसेच स्टॅकचे अजून उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही कधी खेडेगावात गेलेलाच असाल तर खेडेगावात बऱ्याच वेळेला बघा बायका पाण्याला जाताना एकावर एक असे पॉट घेऊन मग पाण्याला जातात. आणि तर हे पॉट ती अरेंज करताना काय करते, सर्वात आधी एक पॉट ठेवते, त्यावरती दुसरा पॉट अरेंज करते आणि त्याच्यावर ती अजून एक तिसरा पॉट ठेवणार. असे तीन पॉट घेऊन ती पाणी आणणार आणि ज्या वेळेला तिला ते पॉट उतरवायचे असतात तर ती काय करेल, जो पॉट तिने सगळ्यात लास्ट वर अरेंज केलेला असेल तो ती सर्वात पहिल्यांदा खाली ठेवणार. ती मधूनच सेकंड पॉट काढणार का, नाही. जर तिने तसं केलं तर वरचा पॉट खाली पडेल आणि पाणी सांडवेल. म्हणून तिला याच नियमाचा यूज करून तिचे डोक्यावर ठेवलेले पॉट हे खाली उतरावे लागतील. तर हेही एक चांगलं स्टॅकचे उदाहरण आहे. तुम्हाला स्टॅकचे आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही लहानपणी टावर ऑफ हनाई हा गेम खेळलेला असाल. जरी तुम्ही खेळलेले नसाल तर आता तुम्ही बरेच लहान मुलांजवळ बघतात, एक स्टँड असते, त्या स्टँडवर रिंग्स अरेंज केलेल्या असतात त्या वेगवेगळ्या शेपनुसार. तर यामध्ये ज्या सिक्वेन्सने आपण त्या रिंग्सच्या शेपनुसार त्या स्टँडमध्ये ती रिंग्स टाकत जातो, त्याच्या विरुद्ध सिक्वेन्सने आपल्याला त्या रिंग्स काढाव्या लागतात. कारण आधी सगळ्यात वरची रिंग काढल्याशिवाय तुम्ही मधली रिंग काढू शकणार नाही. किंवा त्या सर्व रिंग्स जर इन्सर्ट करायच्या असतील तर त्यात जो क्रम असेल तो जर तुम्ही चुकवला तर तुमच्या सर्व रिंग्स या त्या पिन या त्या स्टँडमध्ये इन्सर्ट नाही होणार. म्हणून इथे सुद्धा स्टॅकचा हाच रूल यूज होतो, लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जी तुम्ही सगळ्यात लास्टला रिंग इन्सर्ट केलेली असेल तीच रिंग तुम्हाला आधी काढावी लागेल, त्यानंतर तुम्ही इतर सर्व रिंग्स काढाल. तर या पद्धतीने स्टॅकचा यूज आपल्या रोजच्या व्यवहारात बऱ्याच वेळेला होत असतो, आपल्या नकळत होत असतो. स्टॅकचे असे आणखी उदाहरण म्हणजे कॉइनचा स्टॅक, बुकचा स्टॅक आणि आपण प्लेट्सचा स्टॅक बघितलाच. तर आता याचाच यूज आपल्याला कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये करायचा असेल तर आयटम इन्सर्ट करताना आणि रिमूव्ह करताना याच नियमाचा उपयोग आपण करतो. नियम कुठला, लास्ट इन फर्स्ट आउट. आता आपण कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये स्टॅकचा उपयोग कसा होतो ते बघूया. समजा आपल्याला स्टॅक मध्ये 5 नंबरचा सेट इन्सर्ट करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला आधी स्टॅक डिफाइन करावा लागतो, म्हणजे त्या स्टॅकची साईज किती आहे. म्हणजे आता मला 5 एलिमेंट्स इन्सर्ट करायचे आहे, तर त्यासाठी मला कमीत कमी स्टॅक मध्ये 5 नंबर्स मावतील या पद्धतीने तो स्टॅक मला डिफाइन करावा लागेल. म्हणून आधी मी स्टॅक डिफाइन केला की त्यात मी 5 एलिमेंट्स किंवा 5 नंबर्स इन्सर्ट करू शकते. तर जे 5 नंबर्स इन्सर्ट करायचे आहेत ते नंबर बघा, 5, 11, 17, 100 अँड 57 हे मी तुम्हाला स्लाइडवर दिलेले आहेत. हे सर्व नंबर्स आपण जेव्हा स्टॅकमध्ये इन्सर्ट करणार तेव्हा सर्वात आधी 5 नंबर हा मी स्टॅकमध्ये इन्सर्ट करणार. आणि हा 5 नंबर मी ज्या वेळेला इन्सर्ट करेल स्टॅकमध्ये तेव्हा तो स्टॅकच्या बॉटमला इन्सर्ट होणार. त्यानंतर मी सिक्वेन्सने 17 नंतर 100 11 नंतर 17 नंतर 100 आणि सगळ्यात लास्ट 57 नंबर इन्सर्ट करेल. हा 57 नंबर कुठे इन्सर्ट होणार, तर स्टॅकच्या टॉपला. या प्रकारे आपला हा स्टॅक फुल झाला. आता आपल्याला जर स्टॅक मध्ये काही नंबर्स इन्सर्ट करायचे असतील तर आपण ते इन्सर्ट करू शकणार नाही, कारण आपण स्टॅकची साईज ही 5 डिफाइन केलेली होती आणि त्यामध्ये मग 5 एलिमेंट पेक्षा जास्त कंटेंट इन्सर्ट होणार नाही. आता इथं स्टॅकची पोझिशन ही फुल झाली. आता नंबर्स आपण ज्या वेळेला रिमूव्ह करू तर त्यावेळेला काय होणार, स्टॅकच्या नियमानुसार म्हणजेच लास्ट इन फर्स्ट आउट या नियमानुसार जो नंबर आपण लास्ट इन्सर्ट केलेला आहे तो नंबर म्हणजे कुठला, तर 57. तर सर्वात आधी आपल्याला आता 57 नंबर रिमूव्ह करावा लागेल. त्यानंतर टॉप पोझिशन ही कुठे येणार, 100 नंबरवर. तसंच आपण 57 नंतर 100 नंबर हा रिमूव्ह करणार. त्यानंतर टॉप पोझिशन ही कुठे येणार, 17 वर. त्याचप्रकारे आपण 17 ही रिमूव्ह करणार. नंतर स्टॅकची टॉप पोझिशन ही 11 नंबरला येईल, मग आपण 11 नंबर रिमूव्ह करणार. सेम त्याच पद्धतीने टॉपची पोझिशन ही सर्वात लास्ट 5 नंबरवर येणार आणि मग आपण तो 5 नंबर रिमूव्ह करणार. आणि आता आपला स्टॅक हा एम्प्टी झाला. यावरून काय लक्षात येते की जो नंबर आपण लास्ट इन्सर्ट करतो तोच नंबर आपण सर्वात आधी रिमूव्ह करतो. आता बघा, जे नंबर्स आपण स्टॅक मधून रिमूव्ह केले ते नंबर्स आपल्याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये मिळाले. म्हणजे आपण नंबर इन्सर्ट करताना 5, 11, 17, 100 आणि 57 या सिक्वेन्सने आपण इन्सर्ट केले आणि रिमूव्ह करताना 57, 100, 17, 11 अँड लास्ट 5 म्हणजे इन्सर्ट केलेल्या सेटच्या रिव्हर्स सेट आपल्याला रिमूव्ह करताना मिळतो. म्हणून स्टॅकला रेस्ट्रिक्टेड डेटा स्ट्रक्चर देखील म्हणतात, कारण आपण मधूनच कुठलाही नंबर रिमूव्ह करू शकत नाही. आता आपण हे स्टॅक बद्दलचे इंट्रोडक्शन बघितले, तसेच स्टॅकचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, तर ते कुठले, नो द सेट ऑफ ऑपरेशन्स परफॉर्म ऑन स्टॅक, डिफाइन स्टॅक ऍज अन एडीटी, अंडरस्टँड द रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅक using sequential organization, implement stack operations, सॉल्व अ स्मॉल प्रोग्राम ऑन स्टॅक. हे ऑब्जेक्टिव्ह आपण बघणार आहोत. हे ऑब्जेक्टिव्ह बघण्याआधी आपण आता इम्पॉर्टन्स ऑफ स्टॅक बघणार आहोत. तर त्यातले फर्स्ट ऍप्लिकेशन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ इनफिक्स एक्सप्रेशन्स टू प्रिफिक्स अँड पोस्टफिक्स एक्सप्रेशन्स. ए प्लस बी हे इनफिक्स एक्सप्रेशन झाले आणि स्टॅकचा यूज करून जर आपण त्याला पोस्टफिक्स एक्सप्रेशन मध्ये कन्व्हर्ट केले तर ते कसे होणार? ए बी आणि नंतर प्लसचे साइन. आणि जर त्याला आपल्याला प्रिफिक्स करायचे असेल तर ते कसे होणार? प्लसचे साइन आणि नंतर ए बी. म्हणजे पोस्टफिक्स एक्सप्रेशन्स करताना आपल्याला जे एक्सप्रेशन असतील म्हणजे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन हे सगळे एक्सप्रेशन्स आपल्याला कॅरेक्टर्सच्या लास्ट रिप्रेझेंट करायचे असतात आणि प्रिफिक्स मध्ये हे एक्सप्रेशन्स आपल्याला कॅरेक्टर्सच्या आधी रिप्रेझेंट करायचे असतात. तर लक्षात आले का तुमचे इनफिक्स एक्सप्रेशन आणि पोस्टफिक्स एक्सप्रेशन्स? तर ठीक आहे, आता आपण पुढे बघू इव्हॅल्युएटिंग द पोस्टफिक्स एक्सप्रेशन्स. त्याचे एक्झाम्पल म्हणजे पोस्टफिक्स एक्सप्रेशन्स 56 प्लस विल बी इव्हॅल्युएटेड एज 11. तसेच प्रोसेसिंग ऑफ सब प्रोग्राम कॉल्स दॅट इज टू स्टोअर रिटर्न ऍड्रेस ऑफ फंक्शन स्टॅक इज युज्ड. त्याच पद्धतीने यात आपण रिव्हर्स स्ट्रिंग बघतो. म्हणजे जसे की वर्ड आहे स्टॅक, तर याची रिव्हर्स स्ट्रिंग काय येणार? म्हणजे यात बघा की कॅरेक्टर्स कुठले आहे, एस टी ए सी के, याच्याच रिव्हर्सने ती स्ट्रिंग आपल्याला मिळणार. म्हणजे कशी? तर के सी ए टी एस या पद्धतीने. आपण बघितले ना स्टॅक मध्ये जेव्हा आपण एलिमेंट इन्सर्ट करणार आणि त्याला जेव्हा आपण डिलीट करतो तर तो आपल्याला रिव्हर्स ऑर्डरने मिळतो. सेम ही रिव्हर्सिंग स्ट्रिंग असेल जे यासाठी आपण स्टॅकचा उपयोग करतो. नंतर चेकिंग करेक्टनेस ऑफ नेस्टेड पॅरेंथिसिस, म्हणजे की एक्झाम्पल असेल इन ब्रॅकेट ई प्लस ब्रॅकेट ब्रॅकेट ए प्लस बी क्लोज ब्रॅकेट मल्टीप्लाय ओपन ब्रॅकेट सी डिवाइड डी क्लोज ब्रॅकेट अँड क्लोज ब्रॅकेट. तर हे काही जे एक्सप्रेशन असेल तर यामध्ये जर काही आपण पॅरेंथिसिस आपण ड्रॉप केला असेल तर ते करेक्ट करण्याचं काम हे स्टॅक मध्ये होते. तसेच सिम्युलेटिंग रिकर्शन, तुम्हाला सी लँग्वेज मध्ये रिकर्शनचा प्रोग्राम माहितीच असेल. म्हणजे जसे की आपण फॅक्टोरियल नंबर फाइंड करतो त्या पद्धतीचे. नंतर पासिंग ऑफ कम्प्युटर्स प्रोग्राम, त्याच प्रकारे स्टॅक हा बॅक ट्रॅकिंग अल्गोरिदम्स मध्ये सुद्धा यूज होतो किंवा ऑप्टिमायझेशन आणि गेम्स मध्ये. तर त्याचे उदाहरण आपण बघितले टावर ऑफ अनाई आणि अजून एक बघायचे तर एट क्वीन प्रॉब्लेम. हे झाले स्टॅकचे ऍप्लिकेशन. आता आपण स्टॅकवर कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स होतात हे बघणार आहोत. तर स्टॅकवर होणारे ऑपरेशन्स कुठले कुठले असतात? तर ते म्हणजे इनिशियलाइज किंवा क्रिएट ऑपरेशन. तसेच स्टॅक एम्प्टी आहे का, त्याच पद्धतीने स्टॅक फुल, त्याच पद्धतीने इनिशियलाइज किंवा क्रिएट ऑपरेशन, तसेच स्टॅक एम्प्टी यामध्ये काय बघितले जाते, तर स्टॅक मध्ये तुम्हाला जर एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर त्या स्टॅक मध्ये एलिमेंट इन्सर्ट करण्यासाठी जागा आहे किंवा नाही, म्हणून हा स्टॅक एम्प्टी आहे का हे बघितले जाते. त्याच पद्धतीने स्टॅक फुल, म्हणजे जर स्टॅक फुल असेल तर तुम्ही एलिमेंट इन्सर्ट नाही करू शकत. हे एक ऑपरेशन झाले. नंतर पुश ऑपरेशन. पुश ऑपरेशन कशासाठी यूज करतो, तर एलिमेंट इन्सर्ट करण्यासाठी. त्याच प्रकारे दुसरे ऑपरेशन म्हणजे पॉप ऑपरेशन. पॉप ऑपरेशन आपण काय यूज करतो, तर एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी. तसेच गेट टॉप हे ऑपरेशन आपण स्टॅक मध्ये यूज करतो. तर हे ऑपरेशन काय, जर तुम्हाला स्टॅक मध्ये काही एलिमेंट इन्सर्ट करायचे असतील, तर जर स्टॅक एम्प्टी असेल तर हे व्हेरिएबल टॉप इज इक्वल टू -1 या पद्धतीचे सेट होते. मीन्स दिस ऑपरेशन प्रिपेअर्स द स्टॅक फॉर यूज अँड सेट्स इट टू अन एम्प्टी स्टेट. दॅट इज द टॉप व्हेरिएबल इज सेट टू -1. ज्या पद्धतीने आपण आधी बघितले की आधी स्टॅकची साईज ही डिफाईन करावी लागते, त्याच पद्धतीने आधी स्टॅकची साईज ही डिफाईन केलेली असते. त्यानंतरचे ऑपरेशन आहे एम्प्टी. अन एम्प्टी ऑपरेशन सिम्पली टेस्ट वेदर द स्टॅक इज एम्प्टी. दिस ऑपरेशन इज यूजफुल टू गार्ड अगेन्स्ट अन ऍटम टू डिलीट अन ऍटम फ्रॉम एम्प्टी स्टॅक. एम्प्टी स्टॅक कंटेन्स नो ऍटम. एम्प्टी स्टॅक मध्ये कुठलाही प्रकारचा ऍटम नसतो आणि त्याची साईज आपण आधीच डिफाईन केलेली आहे. त्याची साईज आहे 5. त्याच पद्धतीने पुढचे जे ऑपरेशन आहे ते फुल. हे ऑपरेशन चेक्स करते वेदर द स्टॅक इज फुल. जे स्टॅक फुल आहे की नाही हे ऑपरेशन चेक करते. इट इज यूजफुल टू गार्ड अगेन्स्ट अन ऍटम टू इन्सर्ट अन ऍटम इन फुल स्टॅक. इफ स्टॅक इज फुल इट हॅज नो स्पेस फॉर स्टोरिंग न्यू ऍटम. या ऑपरेशनमुळे आपल्याला कळते स्टॅक फुल आहे किंवा नाही. जर स्टॅक फुल असेल तर आपल्याला न्यू ऍटम इन्सर्ट करण्यासाठी यामध्ये स्पेस नसते. स्टॅक फुल आहे किंवा स्टॅक एम्प्टी आहे याचे डायग्राम मी तुम्हाला स्लाइडवर दिलेले आहेत. त्यावरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल स्टॅक फुल ऑपरेशन काय आहे आणि स्टॅक एम्प्टी ऑपरेशन काय आहे.